ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषाकं सहस्रयोजने वधन्वानि तन्मति अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवाशितिकण्ठा दिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सत्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्येषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान ये पथाम् पथिरक्षय ऐलद्रुदा यव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावित स्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् विष्मो यश्च नोद्वेष्टितम् भोजम् वेदधामि। ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु। तमुष्टुयत्सुषु सुधन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमो धीर्देवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयम् शिवाभिमर्शनः येते सहस्रयुतम् पाशा मृत्यो मर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा। ॐ नमो भगवते रुद्राय विश्रवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम सर्वांना नम्र विनंती, आपण शक्य तितकं पुढे सरकून घ्यायचं। पुरुष वर्गाने आपल्या डाव्या हाताला आणि भगिनी वर्गाने आपल्या उजव्या हाताला सरकायचे। पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आपण आता सद्भक्त मिलिंदांच्याकडून ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या 9 ते 14 जानेवारी 1988 मध्ये झालेल्या औरंगाबाद नांदेड गोरट या आनंदयात्रेतील काही क्षणचित्र रेखाटण्याचा प्रयत्न गेले काही गुरुवार चालू आहे। 10 जानेवारी 1988 या दिवशी स्वामीजी आणि सरलाताई यांच्यासमवेत आम्ही 15-20 साधक नांदेड मुक्कामी पोहोचलो। दासगणी महाराजांच्या पुण्यस्मरण उत्सवाच्या निमित्तानं स्वामीजींचं प्रवचन 10 जानेवारी रोजी एका मोठ्या कार्यालयाच्या सभागृहात रात्री 9 वाजता ठरलं होतं. तत्पूर्वी स्वामीजी बापूसाहेब भिशीकर श्रीयुत जगन्नाथराव जोशी यांच्यात काही संवाद घडले, त्यातील काही भाग आपण मागच्या खेपेस बघितला. आज त्याचाच पुढचा भाग आपण पाहणार आहोत. जगन्नाथरावांची वृत्ती जात्याच सात्विक, निस्पृह आणि निगर्वी. मूळची परमार्थाची उर्मी राष्ट्रकारण आणि राजकारण यांच्या भाऊगर्दीमध्ये दबल्यासारखी झालेली. आपल्या हातून परमार्थाचं सूत्र निसटतंय. वयामुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता कट्टाची ध्यानधारणा आपल्याला झेपणार नाही याची खंत त्यांना होतीच. तथापि स्वामी माधवनाथांसारख्या सत्पुरुषांच्या सहवासात राहून होईल तितकं बोधाचं आणि प्रेमाचं ग्रहण करावं अशी मात्र त्यांची तळमळ होती. त्यांनी स्वामीजींना विचारलं, हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. मनोमार्ग गतीचा शब्दशः अर्थ घेतला तर खूपच सोपा आहे, पण तसं तर आमच्या अनुभवाचं नाही. मग याचा निश्चित भावार्थ काय? स्वामीजींना तो प्रश्न आवडला. प्रश्नकर्त्याच्या चिंतनशीलतेकडे ते नेहमी लक्ष देत असत. प्रश्नावरून समोरची व्यक्ती नक्की कुठल्या विचार प्रक्रियेत आहे, त्या व्यक्तीची जिज्ञासा आणि प्रामाणिकता काय आहे याचाही अंदाज त्यांना येत असे. स्वामीजी म्हणाले, ज्ञानोबांनी आत्मदर्शनासाठी संतसंगतीचा काय फायदा होतो हे दर्शवण्यासाठी असं म्हटलेलं आहे. एखादा साधक पूर्ण तयारीनिशी सद्गुरूंच्या सहवासात आला तर त्याला ताबडतोब ज्ञान होऊ शकतं. समजा पुण्याहून नांदेडला पोचायचं आहे तर गाडीने 12 तास लागतात, पण मनाने तत्क्षणी नांदेड गाठता येतं. तसंच संतसंगतीत होऊ शकतं. माऊली म्हणतात, थेंबुटा सागरी बुडाला, गंगे सरिते संगम झाला तत्क्षणी. पावसाचा थेंब समुद्रात पडला की तो थेंब म्हणून न राहता त्या सागरातच विलीन होतो. किंवा एखादी छोटी नदी अथवा ओहोळ गंगेला येऊन मिळाला की तत्क्षणी त्याचं गंगेत रुपांतर होतं. अशा साधकांच्या बाबतीत असं होताना दिसून आलेलं आहे. आचार्य ज्ञानेश्वर महाराज अशी काही उदाहरणं आहेतच, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवांसाठी मात्र मनोमार्ग गती म्हणजे गुरुपदिष्ठित मार्गाने वर्षानुवर्ष न डगमगता साधना करणं. ते याच जन्मात मात्र प्राप्त होऊ शकतं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जे संतांच्या सहवासात घडतं ते इतर लोकांच्या सहवासात नाही घडू शकत. जगन्नाथराव अत्यंत शोधक मुद्रेने स्वामीजींचं उत्तर ऐकत होते. स्वामीजी पुढे म्हणाले, मनोमार्ग गती जरी बरोबर असलं तरी संत तर भेटले पाहिजेत ना. संत भेटायलाच कधीकधी 50-50 वर्ष उठून जातात. पुढे ते संत आहेत हे कळायला काही वर्ष जातात. जगन्नाथराव तुम्हाला सांगतो, आमच्या पुण्यातल्या लोकांना हे संत आहेत हे कळायला अजून 25 वर्ष लागतात. एवढं झाल्यावर आता पुढे किती आयुष्य शिल्लक राहिलं? केव्हा साधना करणार आणि भगवंताचं आकलन करून घेणार? जगन्नाथरावांना स्वामीजींचा नर्मविनोद लक्षात आला. त्यांनी हसत हसत मान डोलावली आणि पुढे म्हणाले, म्हणजे संत आणि सद्गुरू यात काही फरक आहे का? स्वामीजींनी त्वरित उत्तर दिलं. ते म्हणाले, सद्गुरू हे मुळात संत असतातच, पण ते आपल्या शिष्याला हाताला धरून मार्गस्थ करतात. संत सुद्धा मार्ग दाखवतील, परंतु बोटाला धरून पुढे नेतीलच असं नाही. जवळ आलेल्या व्यक्तीच्या हृदयात भाव असेल तर सद्गुरु स्वाभाविकतेने त्याच्यावर कृपा करतात, त्याला अनुग्रहित करून तडक साधनेच्या मार्गाला लावतात. समर्थ म्हणतात, नाना सद्विद्येचे गुण याही वरी कृपाळूपण, हे सद्गुरूंचे लक्षण जाणीजे श्रुती. संत काय योग्य काय अयोग्य याबद्दल जिज्ञासू साधकाला सांगतील, परंतु अनुग्रह वगैरे करणार नाहीत, कारण अनुग्रह देणं ही एक वेगळीच मोठी जबाबदारी असते. अनुग्रहित साधकासाठी तन मन धनाने झिजायची तयारी त्या सद्गुरूंची असावी लागते. हा आहे संत आणि सद्गुरूंमधला फरक. स्वामीजींचा सद्गुरू म्हणून काय भाव आहे हे नकळतपणे त्यांच्याच मुखातून ऐकायला मिळालं. जगन्नाथरावांसकट सर्व श्रोत्यांचं या उत्तराने पूर्ण समाधान झालं. त्यानंतरही काही चर्चा झाल्या. समाजकारण, राजकारण, धर्मकारण या विषयांमध्ये स्वामीजी जरी जाणकार असले तरी त्या चर्चांमध्ये ते विशेष सहभागी होत नसत, ते त्यामध्ये विशेष रमतच नसत. बापूसाहेब जगन्नाथराव यांच्या संभाषणातून परमार्थाचा विषय जेव्हा जेव्हा निघेल तेव्हा ते खूप सुंदर मार्गदर्शन करीत. संघ कार्यकर्त्यांनी परमार्थ करावा की नाही असा विषय निघाला तेव्हा स्वामीजी म्हणाले, प्रत्येक कार्यकर्त्यानं काहीही असो परंतु तरुण वयातच या मार्गाला लागावं. आपल्या आयुष्यात आपण ज्यावर खूप अवलंबून राहतो आणि ज्याची आपल्याला विशेष फिकीर नसते त्या देहाचा आपण किती दिवस भरोसा ठेवणार? कालांतराने तो जीर्ण होऊ लागतो, मग त्याच्या अंगांनी कार्य करण्याची शक्तीही क्षीण होते. अचानक असं लक्षात यायला लागतं की आपल्या देहावर अवलंबून असलेला आनंद आता संपत आला. व्यक्ती अशा वेळेस निराश होते, अस्वस्थ होते. आपल्या आत आनंद आहे त्याची कधी ओळख न करून घेतल्यामुळे बाहेरचा आनंद जसा कमी होईल तशी त्याच्याही आनंदाला ओढवती लागते. परंतु आपल्या देशात सनातन काळापासून चालत आलेला आणि ऋषीमुनी साधूसंतांनी दाखवलेला हा परमार्थाचा मार्ग एखाद्यानं लहानपणापासूनच हाताळला तर पुढे जेव्हा देह विकल होतो तेव्हाही तो आनंदाला, समाधानाला, मनशांतीला पारखा होऊ शकत नाही. स्वामीजींची अपेक्षा अशी होती की तुमचं स्वकर्म काहीही असो, तुम्ही सेवाभावी कार्यात असा अथवा सर्वसामान्यांसारखं नोकरी व्यवसायात असा, ध्यानधारणा, नामस्मरण, सत्संग, श्रवण याचा थोडा तरी आधार अगदी तरुण वयापासून प्रत्येकास असावा. त्यामुळेच उतारवयात व्यक्ती समाधानात आणि कृतार्थतेने राहू शकते. जगन्नाथराव आपल्या जीवनाशी अत्यंत प्रामाणिक होते. स्वामीजींची उत्तरं ऐकताना कुठेतरी आत त्यांच्या हृदयात झालेली घालमेल त्यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांच्या डोळ्यातून लपून राहू शकत नव्हती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा गजर करून स्वामीजींनी ती बैठक संपवली. म्हणाले, आता संध्याकाळी तासभर साडेपाच ते साडेसहा आपण ध्यानाला बसूयात. गेल्या दोन दिवसात सारखा प्रवास आणि वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येत होता, हे खूप झालं. ध्यानाला बसल्याशिवाय काही आपल्या सर्वांना करमणार नाही. स्वामीजींची ध्यानप्रवण आणि अंतर्मुख वृत्ती ही नेहमीच प्रकट होत असे. अत्यंत लोकांतामधून सुद्धा त्यांच्या मनाची ओढ एकांताकडेच असलेली या आनंद यात्रेत आम्हा सर्वांना अनेकदा जाणवली.
गीताई चिंतनिका ग्रंथात अध्याय सहा श्लोक 24 वर भाष्य करताना विनोबाजी म्हणतात, बुद्धीने धीर धरायचा म्हणजे धृतीच्या कह्यात राहायचे असा झोक आहे. नियमन शक्ती बुद्धीत नाही, धृतीत आहे. ती धृती सात्विक असावी, तिला वश राहायचे, बुद्धीला सुचावे. अर्थात हेही सात्विक बुद्धीला सुचायचे. धृती म्हणजे काय, ती कशी जाणायची? धृती, बुद्धी, मन हे एकाच अंतःकरणाच्या आतील पोटभाग समजायचे का? नियमन शक्ती बुद्धीत नाही असे का म्हटले आहे? पुढे ते म्हणतात, काही चिंतू नये स्वये, म्हणजे आत्मचिंतनाची ही क्रिया करू नये. आत्म्यात मन रोवू नसावे, म्हणजे नक्की काय करावे? काहीच न करणे अपेक्षित आहे. मन रोवू न असावे ह्याचा अर्थ समजला नाही, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. गीताई चिंतनिका आहे हा एक छोटेखानी ग्रंथ आहे. गीतेवरून विनोबांनी गीताई रचली. आपल्या आईला संस्कृत भाषेमध्ये असणारी गीता नेहमीची सरावाची भाषा नसल्यामुळं आणि त्याचं शिक्षण नसल्यामुळं समजणं जड जातं. त्यामुळं आई म्हणाली विनोबांना की तू मला समजेल अशी मराठीत का करून देत नाहीस? त्यामुळे विनोबांनी गीताही रचली. गीताईवर विनोबांनी गीताई चिंतनिका नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये खरं भगवद्गीतेचे श्लोक मराठीत गीताई म्हणून विनोबांनी केलेले, त्या श्लोकांवर विशेष चिंतन निबंधात्मक किंवा गद्यात्मक असं भरपूर न लिहिता मुद्दे सूद आकडे टाकून अगदी थोडक्यात असं विनोबांनी लिहिलं. त्या गीताई चिंतनिका ग्रंथामध्ये अध्याय 6 श्लोक 24 याच्यावर भाष्य करताना विनोबाजी म्हणतात, बुद्धीने धीर धरायचा म्हणजे धृतीच्या कह्यात राहायचे असा झोक आहे. काय मूळ श्लोक तो 6:24. माझ्याकडे आज नेमका मी मोबाईल नाही आणला, त्यामुळे त्याच्यात गीता होती. आहे सुधीर, गीता जाणली आहे? मस्त, ठीक आहे. प्रश्न चांगला आहे, त्यामुळे मुळातूनच पाहायला पाहिजे म्हणून मी गीता. संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. याच्यावर विनोबांनी केलेलं हे चिंतन आहे. विनोबांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की 6:24 वर केलं असेल तर 6:25 त्याच्यात उल्लेख आहे. खरं म्हणजे धृतीनी धैर्यानी बुद्धीला स्थिर करावा हे 25व्या श्लोकात सांगितलंय. शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत असं विनोबा म्हणतात, असं भगवंत म्हणतात. आपल्याला माहिती आहे की कामना या संकल्पातून निर्माण होतात, विषयाच्या ध्यानातून निर्माण होतात. आणि त्या मनोगत जाऊन राहतात. या मनोगत कामनांचा निशेष त्याग करून मनानी सर्व इंद्रिय ग्राम आवरून सर्व बाजूने उत्तम रीतीने आवरून ध्यानाला जर बसायचं असेल तर मनानी इंद्रिय आवरून बसावं लागतं. कारण कधी कधी दोन पर्याय असतात, हवा चांगली पडलेली आहे, दोन दिवस चालणं झालेलं नाहीये, व्यायामाकरता चालण्याची सवय आहे, तर चालायला जावं का ध्यानाला बसावं. तर मनानी चालण्याची उर्मी आवरावी लागते आणि इंद्रियांना ध्यानाला बसवावं लागतं. सकाळी वेळ आहे पण त्याच वेळेला नेमकी उसेन बोल्टची मॅच दाखवणार आहे टीव्हीवर, तो 100 मीटर पळणार आहे, आपली तीच ध्यानाला बसायची वेळ आहे, तर मग अर्धा तास नंतर बसू. म्हणजे 7 ते 8 ध्यान करणार असेल तर 7:30 ते 8 ध्यान करू, कारण नंतरचे कार्यक्रम ठरलेले. अशा वेळेला ती मॅच नंतर बघू, नाही जमली तरी चालेल, पण ध्यानाला बसायचं. याला मनानी इंद्रिय आवरणं म्हणतात. मनानी इंद्रिय आवरली तरी देखील आणि ध्यानाला बसण्याची क्रिया घडली तरी देखील मनात निर्माण होणाऱ्या कामना परत वेगळ्या आवरायला लागतातच. त्याही पूर्णपणाने बाजूला टाकायला लागतात. या बाजूला टाकण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियेमध्ये कामनेकडं किंवा संकल्पाकडं साक्षीत्वानी पाहणं, त्याच्याशी आपला संबंध नाही अशी भूमिका घेऊन, साक्षी भूमिका म्हणजे, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं. असं दुर्लक्ष करत गेलं की या कामना टाकल्या जातात, कमी होतात, किंवा दोन विचारांमध्ये अंतर निर्माण व्हायला सुरुवात होते. असा अभ्यास करताना जेव्हा दोन विचारांमध्ये अंतर येतं आहे आणि त्यामुळं समाधान वाटतं आहे असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्याच्या पुढे जाणण्याची जी इच्छा असते ते बुद्धीचं काम. त्या ठिकाणी मन संपलेलं आहे. बुद्धी ही जाणते, जाणीव रूप आहे, आणि बुद्धीच्या या जाणण्याच्या क्रियेला आधी जी इंद्रिय आवरलेली आहेत, मनाकडे साक्षीत्वानी पाहिलेलं आहे आणि त्यामुळं अमनावस्था निर्माण झालेली आहे आणि आता बुद्धी पाहू शकते. तुम्हाला समजते मी काय म्हणतोय? ही जी विशिष्ट गोष्ट निर्माण होते ती इंद्रिय मनाने आवरणं आणि मनोगत कामना बाजूला सारू शकणं हे एका अंतर्बळाने होतं. त्या अंतर्बळाला धृती असं म्हटलेलं आहे. त्या धृतीच्या योगाने बुद्धीला अजून उत्साह निर्माण होतो शोधण्याचा आणि बुद्धीतच ज्ञानाचा प्रकाश पडतो. बुद्धी जी मत बुद्धी किंवा मी जाणलं अशी बुद्धी असते, त्याच्याऐवजी मी हा भाग निघून गेला आणि नुसतं जाणलं की आत्मज्ञान झालं. पण इथपर्यंत एका धैर्याची गरज नक्की असते आणि ते धैर्य भगवंत सूचित करतात. त्यावेळेला या बुद्धीला एक धैर्य निर्माण झालेलं असतं. याचं कारण मनच उपस्थित नसतं. आता बुद्धी अधिक उत्साहानी, जाणण्याची शक्ती अधिक उत्साहानी जाणण्याचा प्रयत्न करत असताना शून्य म्हणजे अमनावस्था लंघून जाते, ओलांडून जाते, आणि आपण आत्मा अशा प्रकारे बुद्धीला बोध निर्माण होतो। त्यावेळेला ते असं म्हणतात की आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत। आता हा जरा शब्दाचा भाग समजला पाहिजे। जाणून घेण्याची उर्मी, जाणून घेण्याची इच्छा, जाणण्याची क्षमता हे बुद्धीचं काम आहे आणि त्या ठिकाणी मन वारंवार उपस्थित राहतं असं साधकाचा अनुभव आहे। काही क्षण अमनावस्थेत जरी गेले, मनरहिततेमध्ये जरी गेले तरी देखील वारंवार मन उपस्थित होतं। आता या ठिकाणी उपस्थित झालेलं मन हे ज्याला भगवंतांनी योगसूत्रकारांनी प्रशांत वाहिनी म्हटलेलं आहे तसं मन आपल्याजवळ येतं। म्हणजे आपण सच्चिदानंद आत्मा आहोत असा वारंवार विचार उद्भवतो, आपण आनंदरूप आहोत असा विचार उद्भवतो, आपण ब्रह्मस्वरूप आहोत असा विचार उद्भवतो। बुद्धीला धैर्य प्राप्त झालेलं आहे आणि मन ही आता सहकार्य करायला जरी उत्सुक असलं तरी मनामध्ये विचाराची आवर्तनं मधून अधून उठतात। ही विचाराची आवर्तनं उठू न देता बुद्धीला जाणण्याचं काम करू देत मनाने लुडबुड करू नये। मनामध्ये विचार जर आला तर एकतर त्या विचाराचा हात धरून ही प्रशांत वाहिनी अशी उपकारक आहे की ती निर्माण होतो विचार आणि संपतो आणि जिथे संपतो तिथे परत आपण बुद्धीच्या हवाली केले जातो, जाणण्याच्या हवाली केले जातो आणि तिथे मनरहित आपण जाणून आत्मस्वरूप जाणून थांबतो। हे एक। किंवा दुसरं असं घडतं की मन निर्माण होतं, आपण आत्मरूप असा भाव निर्माण होतो, काही काळ तो थांबतो, अमनावस्था निर्माण होते आणि बुद्धीनी जाण्याच्या आधीच परत एकदा तोच विचार निर्माण होतो। अशा वेळेला ती व्यक्ती जाणण्यापासून, म्हणजे खरं जाणण्यापासून दूर राहते। ध्यानातल्या सूक्ष्म प्रक्रिया आहेत। अशा वेळेला भगवंत असं सुचवतात की आत्मसंस्थम मनः कृत्वा, मनाला आत्म्यामध्ये रोवून ठेवा, विनोबांचा शब्द, मनाला परमात्म भावनेमध्ये स्थिर करा, भगवंताचा शब्द, आत्मसंस्थ करा असा भगवंतांचा शब्द। मनाला आत्मसंस्थ करायचं म्हणजे मनामध्ये जो विचार आलेला आहे आपण आत्मरूप आहोत त्या विचाराच्या शेवटी आता तसंच होऊन राहायचं आणि मनात परत विचार उठू द्यायचा नाही। न किंचिदपि चिंतयेत, आता तिथं कशाचं चिंतन करायचं नाही, परत मन उठू द्यायचं नाही। पुढे ते असं म्हणतात की यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततः ततः नियम्यैतत आत्मनी एव वशम न येत। ज्या ज्या ठिकाणी हे चंचल कदापि स्थिर न राहणारं असं मन बाहेर पडेल, एवढं केलं तरी मन बाहेर पडतं, अगदी आपलाच अनुभव भगवंत सांगतात, चंचल आणि अस्थिर असं मन वारंवार तरीही बाहेर पडू लागतं, त्या त्या ठिकाणून त्याला आवरावं आणि आत्मनी एव वशम न येत, त्याला आत्म्याच्या ठिकाणी ठेवावं, परमात्म्याच्या ठिकाणी ठेवावं, त्या त्या वेळेला त्याला विषयांपासून आवरावं। पर धृतीचं काम आलं। बुद्धी, धृती, मन एक आहेत असं नाही, या वेगवेगळ्या शक्ती आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या शक्तीचा, धृतीचा वापर करून सुरुवातीला केलेलाच आहे। इंद्रिय आवरून ध्यानाला बसला हा धृतीचाच वापर आहे। ध्यानामध्ये स्वैर उठणारे विचार त्याला प्रतिसाद मी देणार नाही असा अंतर्निश्चय करणं, अंतर्बळ वापरणं हे धृतीचंच काम आहे। पण हे धृतीचं काम पुढेही चालू ठेवावं। असं केल्यावर मन प्रशांत होतं। मी असं ऐकलंय की प्रशांत महासागरामध्ये ज्या ठिकाणी 5-5 किलोमीटर इतका समुद्र खोल आहे अशा काही ठिकाणी तिथं पाण्याची देखील हालचाल काही काळ होत नाही. वरून लाटा वगैरे बऱ्याच चाललेल्या असल्या तरी खालचं पाणी कितीतरी काळ स्थिर असतं तिथं. त्या वेळेला अशा रीतीने मन आवरलं गेलं की परत बुद्धीची जाणण्याची गोष्ट सुरू होते आणि बुद्धी आत्मप्रकाश स्वतःमध्येच पडतो आणि हा योगी उत्तम सुखाला प्राप्त होतो. शांत रजसम, तो त्याचा सगळा रजोगुण शांत होऊन जातो. त्यावेळेला रजोगुणाची आठवण येत नाही, म्हणजे इंद्रियांच्या व्यापाराची आठवण येत नाही. आपला ऑफिस, नोकरी, व्यवसाय, धंदा इत्यादी गोष्टींची आठवण येत नाही. रजोगुण पूर्ण शांत झालेला आहे. उत्तम सुखाला म्हणजे ब्रह्मसुखाला तो प्राप्त झालेला आहे. आणि जसं इंद्रियांची मनाची हालचाल थांबते, देहाची आठवण जाते, स्थळ काळाची आठवण जाते, तेव्हा त्याची पापभावना देखील जाते. म्हणजे तमोगुणाचा देखील तिथं संबंध नसतो. बाहेरून पाहायचं झालं तर एखाद्याला हाक मारल्यावर तो उठत देखील नाही, तो पूर्णपणाने आत रमलेला आहे पण तो झोपेत नाहीये. तमोगुणात तो नाहीये. तसंच तमोगुणामध्ये जी पाप प्रवृत्ती असते तीही तिथं नसते. कर्म प्रवृत्ती नसते, पाप प्रवृत्ती नसते. तो ब्रह्मसुखाशी तादात्म्य पावलेला असतो आणि त्याचं मन प्रशांत झालेलं असतं. अशा प्रकारे युंजन एवं सदा आत्मानम योगी विगत कल्मशः. विगत कल्मश पापरहित झालेला हा योगी अशा प्रकारे आपल्या स्वतःला परमात्म्याशी नेहमी जोडून राहतो. सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते, त्याला ब्रह्मसंस्पर्श होतो आणि अत्यंतिक सुखाला तो प्राप्त होतो. देहरहित सुखरूप अवस्थेला तो पोचतो. आता ही झाली मूळ गीता, बरं का. आता प्रश्न, बुद्धीने धीर धरायचा म्हणजे धृतीच्या तह्यात राहायचं असा झोक आहे असं विनोबा म्हणतात. कारण या सगळ्या क्रिया एकमेकांपासून वेगळ्या आहेत. धृतीनेच मनाला आवरायचं, पुढं बुद्धी देखील धृतीच्याच तह्यात राहते. नियमन शक्ती बुद्धीत नाही, ती धृतीमध्ये आहे. ती धृती सात्विक असावी, तिला वश राहायचे बुद्धीला सुचावे, हेही अर्थात सात्विक बुद्धीला सुचायचे. ही जी टीप विनोबांनी दिलीय हे सगळे अध्याय लक्षात घेऊन दिलीय, बरं का. सातव्या अध्यायामध्ये, बरं झालं तुम्ही माझ्याकडे गीता दिली, सातव्या अध्यायामध्ये, सातव्या की 11व्या अध्यायामध्ये काही स्त्री भाव सांगितलेले आहेत. कितव्या अध्यायात लता? 10व्या. हा, कीर्ती श्री वाक्च असेल ना, मिळेल इथं एक मिनिट. दहावा अध्याय या निमित्ताने उघडला आणि माझ्यासमोर कर्मणचे श्लोकाला वृष्णीनाम वासुदेवोहम आजचा दिवस त्यांची त्यांची आठवण करण्याचा योग दिवस आहे. पण आपण त्यांनी सांगितलेली भगवद्गीता पाहतो आहोत. कुठे आहे बरं? हा हा सांग. कीर्तिश्च कीर्ती श्री वाच नारीणाम श्रुतीर्मेधा धृती क्षमा. विभूती सांगत असताना कीर्ती श्री वाक स्मृती मेधा धृती आणि क्षमा हे आपले भाव आहेत असं भगवंतांनी सांगितलं. त्याच्यात हा धृती हा भगवंतांचा आलेला विशेष भाव आहे असं भगवंतांनी त्या योगाने सांगितलं. कीर्ती देखील ही भगवंतांची असते. कोणीही व्यक्ती कीर्तिमान असला तरी देखील कीर्ती हीच माझी विभूती असल्यामुळं ते ती व्यक्ती ही माझ्या विशिष्ट भावानी संपृक्त आहे असं समजायला हरकत नाही असं भगवंत म्हणतात. तसंच वाणी देखील स्मृती देखील स्मृती म्हणजे आत्मस्मृती, मेधा म्हणजे अतिशय शुद्ध बुद्धी, धृती आणि क्षमा हे विशेष भाव माझ्यापासून निर्माण झालेले आहेत असं भगवंत म्हणतात. आणि पुढे सातव्या अध्यायात किंवा अठराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी सात्विक धृती याचं वर्णन केलेलं आहे, राजस धृती याचं वर्णन केलेलं आहे, तामस धृतीचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी स्वतःपाशी असाव्यात आणि त्या सात्विक असाव्यात असं भगवंतांना म्हणायचं आहे. एखादा दरोडेखोर दरोडा टाकायला जातो ती देखील धैर्याची गोष्ट असते, तिथं काहीही होऊ शकतं. साधी चोरी करायला जाणं आणि थोडी चाहूल लागली तर खून करून बाहेर पडणं, कारण आपण सापडलो तर काय, उद्देश नव्हता खून करायचा, चोरी करायला गेलेला होता, बाकी त्याच्या पुढे त्याला जायचं नव्हतं. पण हे सगळं तो पुढे जाऊ शकतो एका धृतीमुळेच. ज्याच्या ठिकाणी चोराच्या ठिकाणी अशी धृती नसते तो पळून जाण्याचा मार्ग पत्करतो. पण काही चोर असे असतात की ते उलटून तिथं सगळं संपूनच बाहेर पडतात. ही धृती आहे, ही धृती भगवंतांची खास विभूती आहे. पण ती जर तामस व्यक्तीच्या हातात पडली तर काय होतं हे याच्यावरून दिसतं. तसंच राजस धृती देखील आहे, धैर्यच आहे, खोटं बोलणंच आहे, धंद्यामध्ये खोटं बोलणं आहे, विषयांतर नको. तरी देखील या सगळ्या सात्विक असणं गरजेचं आहे असं विनोबा म्हणतात. ते सगळी भगवद्गीता लक्षात घेऊन सहाव्या अध्यायात भगवंतांनी ही टीप दिलेली आहे. ही धृती सात्विक असावी आणि तिला वश राहायचं बुद्धीला सुचावे, हेही अर्थात सात्विक बुद्धीला सुचायचं. जो ध्यानाला बसलेला आहे त्याच्या बुद्धीलाच हे सुचायचं की अशा प्रकारे धैर्य न खचता ध्यानाला बसलं पाहिजे. आणि खरंच मला नेहमी आश्चर्य वाटतं, मी 71 सालापासून ध्यानाला बसायला लागलो म्हणजे आता 45 वर्ष मी ध्यानाला बसतोय. त्याच्यामध्ये किती असफल प्रयत्न झाले त्याला गणतीच नाही. असफल प्रयत्नच खूप, 71 ते 77 अनुग्रह नव्हता, ध्यान म्हणजे काय हे माहीत नव्हतं. बऱ्याच वेळेला ध्यानात जरी समाधान झालं असलं तर या बऱ्याच वेळा शब्दशहा बऱ्याच जरी म्हटलं तरी देखील हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्या किंवा त्याच्यापेक्षा थोड्या बहुत जास्त एवढ्याच होत्या. आणि एखाद्या सफल प्रयत्नानंतर परत हे जमेल असं पुढे महिना दीड महिना दोन महिने वाटत होतं. कशाच्या बळावर ध्यानाला बसतो, ध्यानाला बसलेली बसणारी व्यक्ती वर्षानुवर्ष तिला काही फार मिळत नाहीये तरीही बसतीये तर ती धृतीच्या आधारावरच बसत असते, तिच्या अंतर्बहाच्या आधारावरच बसत असते. एक तर सद्गुरूंवर अत्यंतिक विश्वास, मुमुक्षा, आपल्याला हे प्राप्त व्हावं अशी इच्छा आणि मधून अधून थोडं मिळणारं समाधान, एवढ्या बळावर ती व्यक्ती रोज करायला प्रवृत्त होते. मला तुम्ही देखील माहीत आहात, कोणी 5 वर्ष, कोणी 10 वर्ष, कोणी 20 वर्ष, कोणी 30 वर्ष ध्यानाला बसत आहात. असं करता करता आपण काही अजून स्वरूपानंद झालेले नाही आहोत. रोज बसतो आहोत, पण कशाच्या बळावर बसतो आहोत? तर धृतीच्या बळावर बसतो आहोत, आणि ही धृती सात्विक धृती आहे म्हणून आपण बसतो आहोत. म्हणून साधकाचे प्रयत्न सफल की असफल तरी देखील त्याला रोज प्रयत्न करावासा वाटतो, हे धृतीचं लक्षण आहे. आपल्या ठिकाणी देखील ती आहे हे समजून घ्या. ही धृती म्हणजे काय, ती कशी जाणायची, ती यावरून जाणायची. कारण असेही म्हणजे तुमचे देखील मित्र मंडळी किंवा नातेवाईक केलं बाबा ते काय 6 महिने 8 महिने बसलो ते ध्यान ध्यान ध्यान, आम्हाला ते काही नाही जमलं असं म्हणणारे, धृती कमी पडली, बाकी काही नाही. असं जर स्वामी माधवनाथ म्हटले असते तर कारण स्वामीजींनी लिहून ठेवले की पहिले 4-5 वर्ष मनानी इतका व्याप केला की नको ते ध्यान असं वाटत असे, असं स्वामीजी म्हणतात. आणि तेव्हा ते बैठक देखील किती करत असत, पहाटे 3 उठून 6 वाजेपर्यंत अथवा 7 वाजेपर्यंत सलग बसत असत. या सलग प्रयत्नामध्ये मन कधी कधी इतका व्याप करायचं की नको ते ध्यान असं वाटत असे, असं ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तरी देखील दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसणं हे केवळ धृतीमुळे शक्य आहे. अशी ही धृती आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहे हे समजून घ्या. धृती मन बुद्धी हे एकाच अंतःकरणाच्या आतील पोटभाग समजायचे का? तर तसे ते एकाच अंतःकरणाच्या आत नाहीत. याच्यात या ज्या 18व्या अध्यायात आहे, हे धृत्या या धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगन अव्यभिचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी, सात्विक धृतीचा श्लोक त्यांनी लिहून दिलाय. याच्यावर विवरण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की सिंह जरी चालून आला तरी हत्ती समोर टाकलेलं पाऊल जसं एक पाऊलही मागं घेत नाही, अशी ही धृती आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. या सात्विक धृतीमुळेच साधना सफल होतात. ज्यांच्या ठिकाणी आणि नेहमी पळ काढणारे धृती नाही म्हणून पळ काढतात. 5-10 वर्ष गाणं शिकलं आणि गाणं सोडून दिलं, 5-10 वर्ष सतार शिकला आणि सतार सोडून दिली, 5-10 वर्ष व्हायोलिन शिकला आणि व्हायोलिन सोडून दिलं, केवळ धृती नाही म्हणून हे घडतं. तसंच साधनेच्या ठिकाणी जर धृती नसेल तर ती व्यक्ती साधना सोडून देते. नियमन शक्ती बुद्धीत नाही असे का म्हटले आहे? कारण या स्वतंत्र शक्ती आहेत आणि त्या शक्ती बुद्धी म्हणजे सर्व काही नाही. बुद्धी देखील डगमगणारी असू शकते, बुद्धी कचखाऊ असू शकते, त्यामुळं बुद्धीला देखील अनेक काही गोष्टींचा पाठिंबा गरजेचा असतो. पुढे ते म्हणतात काही चिंतू नये स्वये, म्हणजे आत्मचिंतनाची ही क्रिया करू नये, आत्म्यात मन रोवून असावे. म्हणजे नक्की काय करावे, काहीच न करणे अपेक्षित आहे. याचं उत्तर मात्र मी श्लोकावर निरूपण करताना आता श्लोक वाचले तेव्हाच दिलेलं आहे. मन रोवून असावे याचा अर्थ समजला नाही, कृपया मार्गदर्शन करावे. मन रोवून असावे हा विनोबांनी केलेला भाषांतराचा भाग आहे. भगवंतांनी मात्र त्या ठिकाणी मन स्थिर करावं, आत्मसंस्थ करावं, म्हणजे आत्माच करावं. मन हे मनपणाला न उरता आपण आत्मरूप आहोत अशा पद्धतीनेच मन तिथं ठेवावं असं म्हटलेलं आहे. पण असं तिथं ठेवणं हे जेव्हा धृतीनी गरजेचं आहे तेव्हा रोवून हा विशेष शब्द त्यांनी वापरला असावा, कारण रोवायला देखील एक धैर्य लागेल. हा प्रश्न खूप चांगला, खूपच चांगला होता. आज या निमित्ताने भगवद्गीता आणि इतरही प्रश्न होते, पण हा गीतेशी संबंधित प्रश्न घ्यावा असा वाटला. शिवाय वसुदेव देवकी स्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पुतनेते नुगडता बाळपणाची फुली मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले मिया. जळत गोकुळ राखले वासरुवासाठी लाविले विरंची सपिसे या भगवंतांच्या चरित्राची आठवण करणारा असा आजचा हा विशेष दिवस आहे. त्यांचा जन्म देखील यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, धर्माला जेव्हा ग्लानी येते अगदीच टोकाला जातं सगळं. अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानी सृजामी अहम, मी आपल्या स्वतःला निर्माण करतो असं भगवंत म्हणतात. निर्माण होऊन मी साधूंचं रक्षण करतो, दुष्कृती आहेत त्यांचा मी नाश करतो, मी धर्म संस्थापना करतो असं भगवंत म्हणाले. त्या भगवंतांचं विशेष स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवसातली दिवसेंदिवस वाढत जाणारी गुंडगिरी कोर्टाने रोखली हे फार चांगलं केलं. लोकांना भक्तीला लावणं फारच तसं अवघड आहे, पण वल्गरतेकडे जाणं हा मनुष्य स्वभाव आहे की काय कोण जाणे. तशा रीतीने हे भलतीकडेच कुठेतरी चाललेलं, निदान कायद्याचा चाप बसल्यामुळे तरी, नाहीतर आजच्या दिवशी पुण्यात रस्त्यावरून चालणं मुश्किल अशी एक वेळ होती खरी. पण या भक्तांशी आपल्याला काही कर्तव्य नाही, कारण हे प्रत्येक काळामध्ये असणार. आपल्याला कर्तव्य आहे ते त्यांच्या बोधाशी, त्यांच्या नामाशी, त्यांच्या भक्तीशी. त्यामुळे आज आपण थोडा वेळ नाम घेऊया. आणि त्यांच्या स्वरूपाचं, आपल्या आत्मस्वरूपामध्ये, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्मरण करू. आपल्या हृदयामध्ये आपण त्यांना आठवू, त्यांना पाहू, अनंत गोपाल नारायणा। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी हरि 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 बोला पुंडली कवर दे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण जन्मा सारखच त्याच दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी जन्म घेतला। ज्ञानेश्वर जयंती हा देखील एक विलक्षण योगायोग आहे। समर्थांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला हाही विलक्षण योगायोग आहे। म्हणून आपण अवतारी पुरुष म्हणूनही त्यांच्याकडे पाहतो। अर्थात असं असल्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये जशी भगवान श्रीकृष्णांची आपण आज पूजा केली, तसंच ज्ञानेश्वर महाराजांची देखील आपल्या अंतःकरणामध्ये आपण मनपूर्वक पूजा करूया। हरी 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 स्वामीजी स्वामीजी। आपल्या आपल्या केंद्रामध्ये येणारे एक फार जुन्या काळापासून जे माझी कल्पना 80 सालापासून गंगावणे काका आपल्या केंद्रात यायला लागले। जवळपास आम्ही जितके केंद्रात जुने तितकेच काकाही जुने। असं आपल्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळेला सेवा त्यांनी केली। सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये ते होते आणि रविवारी तो उत्सव झाला आणि बुधवारी त्यांना ऍडमिट करावं लागलं। बघता बघता त्यांच्या आजाराचं स्वरूप हे लिव्हरच्या कॅन्सरचं आहे असं लक्षात आलं। त्यांनी मंगळवारी सकाळी त्यांनी देह ठेवला। मी गंगावणे काकांना भेटायला सोमवारी 5 वाजता गेलेलो होतो, तेव्हा ते पूर्ण अनकॉन्शियस होते। त्यांच्या घरी डिस्चार्ज मिळून ते आलेले होते। किती हाका मारल्या तरी देखील काही प्रतिसाद नव्हता। मी म्हणलं त्यांना की तुम्हाला डोळे उघडून पाहता येत नसेल, बोलता येत नसेल, पण निदान मान हलवून तरी तुम्ही मी आल्याचं तुम्हाला समजलंय का हे सांगा। तुम्ही मान हलवली तर तुम्हाला जे काही बोलतोय ते समजतंय असं मी समजेन। तेव्हा त्यांनी मान हलवली। अर्थात त्यांना कुठेतरी आत खोल समजत असावं हे नक्की झालं। मग तिथं त्यांचा हात हातात धरून 10-11 मिनिटं आम्ही सगळ्यांनी नाम घेतलं। ही सोमवारची गोष्ट आणि मंगळवारी गाठीभेटींचा कार्यक्रम उरकून मी वर विश्रांती करता गेलो आणि 11:30 वाजता फोन केला गंगावणे काकांना। तर ते 15-20 मिनिटांपूर्वीच त्यांनी देह ठेवलेला होता, गेलेले होते. आपल्या शेवटच्या काळामध्ये स्वामीजी आपल्या बरोबर असावेत. आपण नामस्मरणामध्ये असावं अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. मला असं वाटतं की गंगावणे काकांना हे भाग्य नक्की लाभलं. ते जणू त्याकरताच देह सांभाळून होते आणि त्यांनी लगेच त्याच्यानंतर 24 तासाच्या आतच देह ठेवला. आपण एक मिनिटभर शांत बसू. गंगावणे काका परत आपल्या समुदायात येणार, या साधक वर्गात कोणत्या ना कोणत्या रूपानी परत ते येतील. त्यांची प्रामाणिक साधना फळाला जाईल. त्यांना उत्तम गती म्हणजे साधकांमध्येच ते परत येतील आणि ते परत साधनेला लागतील. आपण एक मिनिटभर शांत बसू. काकांकरता प्रार्थना करू. हरि 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 स्वामी जी नारायण प्रभु. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्री राम.